श्री गुरु चरण कमली मामा करि गुंजन मन भृंग काता राम यश गाथा मी पूरी सफल राम रंग बुद्धिहीन मी हे जाणन जपितो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मज हरि मम क्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश त्रिलोक दिवाकर राम दूत अति कुबलवान अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रमी बजरंग सुमति वारि दे सुमति संग कांचन वर्ण सुरंगी सुवेश करणी कुंडली सावळ केस हाती वज्र एका दूजा ध्वजा आंधी जानवे सव शोभे मुंजा शंकर सुत तू केसरी नंदन तव तेजाला करी जगवंदन विद्यावान गुणी अति चतुर राम कार्य करण्या तू आतुर राम कथा श्रवण शिरोमय राखी राम सीता मन कर्णी साल रूप धरि सीते सी बेताया विकट रूप धरि लंका जाळया भीम रूप धरि असुर माराया तत्पर तू रम कार्य कराया आणि संजीवनी लक्ष्मणासाठी कवि मनोमनी जी रघुपती रघुवीर करी भरम प्रसूती भरता सम तू बंधु मणे सहस्रानन तव करी यश गान गणेशी पती सुजमिठि मारुन सनकादिक ब्रह्मा श्री नार मुनि ज्ञानी शारदा उपासक यम कुबेर दिक्पाल तसेत कवि पंडित मनसी सारेत सुग्रीवाचा तू उपकार भेट विरामा दे राजपत घेऊन तुझा सल्ला विभीषण काला लंकेश हे सर्वश्र हजार योजने जरी भान दूर खेळ तू फळ समजून मधुर प्रभु मुद्रिका धरून मुखाम नवलकाय उल्लंघित जलधि दुर्गम कामे जगात जीजी सुगम सर्वत कृपे नेती राम प्रिय तू रक्षण करता फलन पान तव आज्ञे बिना केळे सर्व सुख तुझ शरण येता भय कसले तू रक्षक असता तुझे तेज सूर्याहून प्रखर पापे ते लोक ऐकून हुंकार भूत पिशाच निकट लच नाम हनुमान करता श्रवणी निते रोग हटे तप पीड जपता निरंतर श्री हनुमंता संकटातून अनुमान सोडवी गीता ध्यास त्यास ध्यान मन राम राय तुझ शिरसा वंद राम पाय तव एक साध असो मनोरथ मानी आदि कपी कृपेने फल द्रुप होती युगे युगे तव प्रताप गाजे जग भरित किसी जग मागे साधु संतांचा तू रखवाला असुर हंत तू प्रिय रामला अष्ट सिद्धि नव निजता दाता होगी नंद भगता सीता माता राम रसायन आहे तुझ्या पाशी रामदास तू राम पायशी तुझे भजन जणू राम स्मरण। तो है।